नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी झाली. दुपारपर्यंत काही ठिकाणचे कल हाती येण्यास सुरुवात होईल. महापालिका निवडणुकांसाठी काल राज्यात सुमारे 50-60% मतदान झालं. छत्रपती संभाजीनगर इथं चिकलठाणा औद्योगिक वसाहत, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन तसंच जालना रस्त्यावर सेंट फ्रान्सिस शाळा या 4 ठिकाणी मतमोजणी होत आहे. या परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जालना इथं औद्योगिक वसाहतीत सिद्धिकी इंजिनिअरिंग परिसरात, लातूरला महिला तंत्रनिकेतन इथं तर नांदेडमध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनांनी मतमोजणीसाठी चोख नियोजन केलं असून परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यामध्ये मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे. 21 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार असून 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. देशातल्या नवउद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 16 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला होता. नवोन्मेषाला चालना, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि गुंतवणूक आधारित विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजपर्यंत भारतात 2 लाखाहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता मिळाली आहे. 2014 नंतर 1.5 लाखांपेक्षा जास्त नवीन उपक्रम सुरू झाले. सुमारे 17.5 लाख रोजगार निर्मिती झाली असून भारत जगातली 3रा क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था ठरली आहे. व्यवसाय सुलभता, डिजिटल इंडिया आणि फंड ऑफ फंड यासारख्या सुधारणा या यशामागील प्रमुख आधार आहेत. यानिमित्त आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोपीय काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कॉस्टा आणि युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉर देन लेन उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आमंत्रण स्वीकारून हे दोघे 3 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून द्विपक्षीय चर्चा करतील. 27 जानेवारीला आयोजित भारत युरोपीय संघ शिखर परिषदेचं ते संयुक्तपणे अध्यक्षपद भूषवणार आहेत. भारत 2014 मध्ये 249 गिगावॅट ऊर्जा निर्मिती करत होता. ती 2025 मध्ये 510 गिगावॅटपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ दुप्पट झाली असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी दिली. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय विद्युत शिखर परिषद 2026च्या उद्घाटन समारंभात ते काल बोलत होते. भारतानं विश्वासार्हता, सुलभता आणि लवचिकता याद्वारे ऊर्जा विपुलतेच्या एका नवीन युगात प्रवेश केला आहे. भारत आता जगातल्या 3रा क्रमांकाचा सर्वात मोठा वीज उत्पादक आणि ग्राहक आहे असंही त्यांनी सांगितलं. देशाची जीवाश्म इंधन नसलेली क्षमता 2014 मध्ये 32% आता 2025 मध्ये 52% वाढली आहे. त्यामुळे भारतानं ऊर्जा संक्रमणात जागतिक नेतृत्व करणाऱ्या देशांच्या यादीत स्थान मिळवलं असल्याचंही मनोहर लाल यांनी सांगितलं. छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात काल 52 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली. यामध्ये 21 महिलांचा समावेश असून त्यांच्यावर 1.45 कोटी रुपयांची बक्षिसं होती. हे सर्व नक्षलवादी भैरमगड परिसरात कार्यरत होते. सरकारी पुनर्वसन योजनेनुसार शरण आलेल्या प्रत्येक नक्षलवाद्याला 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे SBI योनो हे अॅप वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांचा आधार क्रमांक अपडेट करण्यासाठी APK फाईल डाऊनलोड आणि इन्स्टॉल करावी लागेल, अन्यथा हे अॅप ब्लॉक केलं जाईल असा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. या संदेशाचं बँकेनं खंडन केलं असून असा कोणताही दावा केला नसल्याचं म्हटलं आहे. बीडचे आमदार सुरेश धस यांनी काल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची भेट घेऊन जिल्ह्यातल्या दुग्ध व्यवसायावर चर्चा केली. दुग्ध व्यवसायात वाढ होण्यासाठी उच्च प्रतीच्या गायीच्या बीजावर प्रतिबीज 5,000 रुपये अनुदान देण्यात यावं, त्यासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत वार्षिक 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी धस यांनी केली. तसंच आमदार धस यांनी बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सतीशकुमार सोळंके यांची भेट घेऊन चर्चा केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.